पौलाचे गलतीकरास पत्र अध्याय 4. आता मी म्हणतो की वारिस लहान बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो, पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकाच्या व कारभाराच्या स्वाधीन असतो. अशा प्रकारे आपण देखील बाळ असताना आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो, पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्रातून असा जन्मास आला. यात उद्देश हा होता की नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आब्बा पिता असे हाक मारणारे आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्याद्वारे वारिसी आहेस. तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे स्वभाव होता देव नाही त्यांचे दास होता. पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ निसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता? तुम्ही दिवस महिने ऋतू आणि वर्ष पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते. बंधूनो, मी तुम्हास विनवणी करतो की तुम्ही माझ्यासारखी व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही. प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहीत आहे. आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता तुम्ही तिरस्कार केला नाही, पण माझा देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला. तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण मी तुमच्याविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते. मग मी तुम्हास खरे सांगतो, म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? ते लोक तुमच्याविषयी आवेश आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही, पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेश असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात. तर चांगल्या कारणासाठी सर्वदा आवेश असणे हे चांगले, आणि मी तुम्हाजवळ प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेश असावे असे नाही. माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत. ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चळवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायचे पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय हे मला सांगा. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की अब्रामाला दोन पुत्र होते, एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मास आला होता, तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. या गोष्टी दृष्टांत रूपाने समजावल्या जाऊ शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत, एक सिनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय. कारण ही हागार अरबस्थानातील सिनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या एरुसलेमेच्या जोडीची आहे, आपल्या मुलाबाळासह दास्यात आहे. नवीन वरील एरुसलेम स्वतंत्र आहे, ही आपल्या सर्वांची आई आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की आगे वेंदे, तुला मूल होत नसेल तरी तू आनंदित हो, ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत. आता बंधूनो, इसाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात, परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय सांगतो? तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारिस होणारच नाही. तर मग बंधूनो, आपण दासीची मुले नाही पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.